विचार ला मला आणि प्रश्नाचे उत्तर सांगतो मी सक्राबाई आराधनीला. आत्मलिंग असे म्हणतात त्या होलिंगाला, आत्मलिंग असे म्हणतात त्या होलिंगाला. कलुळाचं पाणी कशाला ढवळिले नागाच्या पिल्याला.
कलुळाचं पाणी तू कशाला ढवळिले नागाच्या पिल्याला.